नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या यशवाणीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मानवविद्या आणि सामाजिक शास्त्र या विद्याशाखेअंतर्गत एमए मराठीच्या नवीन अभ्यासक्रमाचे स्वरूप आणि अध्यापनाच्या दिशा या विषयावर आपल्याशी आज संवाद साधायला डॉ चंद्रशेखर जहागीरदार आणि प्राचार्य दिलीप धोंडगे हे आलेले आहेत. डॉ चंद्रशेखर जहागीरदार हे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे इंग्रजी विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. इंग्रजी विषयाचे ते एक नामवंत प्राध्यापक होते. प्रसिद्ध समीक्षक म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचे अनेक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात आणि त्यांच्या चर्चासत्रात त्यांनी आपला सहभागी घेतलेला आहे. दुसरे आपल्याकडे जे तज्ञ आलेले आहेत ते आहेत प्राचार्य डॉ दिलीप धोंडगे. हे नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालय इथे 27 वर्षाचा त्यांना अध्यापनाचा अनुभव आहे. मुक्त विद्यापीठासाठी त्यांनी अनेक पुस्तकांचे लेखन केलेले आहे. स्वतंत्रपणे त्यांची काही पुस्तकंही प्रसिद्ध झाली आहेत आणि अनेक शोधनिबंधही त्यांचे प्रसिद्ध झाले आहेत. मुक्त विद्यापीठाच्या एमफिल आणि पीएचडीचे मार्गदर्शक म्हणूनही ते काम पाहतात. तर अशा या दोन नामवंत तज्ञांचा आज आपल्याला लाभ होणार आहे. एमए मराठीच्या नवीन अभ्यासक्रमाचे स्वरूप आणि अध्यापनाच्या दिशा या विषयावर ते आपल्याशी संवाद साधणार आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा आपल्याला नक्कीच चांगला फायदा होईल यात आम्हाला शंका नाही. नमस्कार सर. आपण आता ही चर्चा किंवा ह्या अनौपचारिक गप्पा आपण सुरू करूयात.
नमस्कार सर. नमस्कार.
नमस्कार.
आज आपण एमए मराठीचा जो एक पुनर्रचित अभ्यासक्रम तयार केलेला आहे विद्यापीठाने त्याचं एक स्वरूप जाणून घेणार आहोत आणि या अभ्यासक्रमाचं अध्ययन कशा पद्धतीने करावं हे विद्यार्थ्यांना जरा आपण सांगणार आहोत. त्याचा हेतू असा आहे की हे विद्यार्थी मुक्त शिक्षण प्रणालीतले आहेत आणि हे महाराष्ट्रभर विखुरलेले आहेत. नेमकी या अभ्यासक्रमाची उद्दिष्ट, त्याचा अभ्यास कसा करावा, त्यातून आपल्याला नेमकं काय ज्ञान मिळवायचं आहे याच्यासंबंधी त्यांना काही माहिती नसते. तर आपण जी चर्चा करणार आहोत त्या चर्चेचा त्यांना निश्चितच उपयोग होणार आहे. प्रथमतः मी आपल्याला या अभ्यासक्रमाचा परिचय करून देतो. 2 वर्षांचा अभ्यासक्रम आहे, प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष. प्रथम वर्षामध्ये 4 अभ्यासपत्रिका आहेत आणि द्वितीय वर्षामध्येही 4 अभ्यासपत्रिका आहेत. पैकी दोन्ही वर्षांच्या मध्ये 3-3 अभ्यासपत्रिका या आवश्यक आहेत आणि चौथा जो अभ्यासपत्रिकेचा भाग आहे त्याच्यामध्ये प्रकल्प अभ्यास आहे. तर प्रकल्प अभ्यासामध्ये 3-3 विषय आहेत, त्यापैकी त्यांनी फक्त एकाच विषयाची निवड करायची आणि प्रकल्प तयार करायचा. तर प्रथम वर्षाचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये पहिली अभ्यासपत्रिका जी आहे ती साहित्य स्वरूप आणि समीक्षा, दुसरी अभ्यासपत्रिका आहे जी विशिष्ट लेखकाचा अभ्यास, तिसरी जी अभ्यासपत्रिका आहे ती मुंबई महानगरीय संस्कृती आणि साहित्य, आणि प्रकल्प अभ्यासामध्ये समाजभाषा विज्ञान आणि मराठीचा भाषा व्यवहार, नंतर भाषांतर विद्या आणि मराठी लोककला आणि लोकसाहित्य. द्वितीय वर्षाचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये मध्ययुगीन मराठी साहित्य, दुसरी अभ्यासपत्रिका इंग्रजी कालखंडातील मराठी साहित्य, तिसरी अभ्यासपत्रिका आधुनिक कालखंडातील मराठी साहित्य आणि चौथी अभ्यासपत्रिका अर्थातच प्रकल्प अभ्यासाची आहे. त्याच्यामध्ये एक प्रशासनिक मराठीचा एक पेपर, सर्जनशील लेखन निर्मिती आणि व्यवहार ही एक अभ्यासपत्रिका, मराठी नाटक आणि चित्रपट अशी एक अभ्यासपत्रिका आहे. थोडंसं मी तपशीली आपल्याला सांगतो सर की साहित्य स्वरूप आणि समीक्षा ही जी अभ्यासपत्रिका आहे याच्यामध्ये साहित्याचं स्वरूप, साहित्य प्रकारांची संकल्पना, साहित्य समीक्षा, वाङ्मय इतिहासाची संकल्पना असे घटक समाविष्ट केलेले आहेत. विशिष्ट लेखकाचा जो अभ्यास आहे करायचा आहे त्याच्यामध्ये वि वा शिरवाडकर तथा कुसुम अग्रज यांचा अभ्यास करायचा आहे आणि त्यांचं समग्र साहित्य या अभ्यासासाठी नियुक्त केलेलं आहे. मुंबई संस्कृती आणि साहित्य ही जी अभ्यासपत्रिका आहे यामध्ये 19व्या शतकातील मुंबईची जडणघडण, मुंबईचा अधोलोक, मुंबईची औद्योगिक संस्कृती आणि कामगार जीवन, मुंबईचे महानगरीय संवेदन विश्व आणि मराठी कविता, निवडक कवितांचा विशेष अभ्यास इथे अभिप्रेत आहे. त्यानंतर द्वितीय वर्षाचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये मध्ययुगीन कालखंडातील मराठी साहित्य यासाठी हशरी शेनोलीकर यांनी संपादित केलेली नामदेवांची गाथा जी साहित्य अकादमीने प्रसिद्ध केलेली ती लावलेली आहे. इंग्रजी कालखंडातील मराठी साहित्य यासाठी दोन पुस्तकं नेमलेली आहेत, ती साहित्य अकादमीनेच प्रसिद्ध केलेली आहेत. 19व्या शतकातील मराठी गद्य खंड 1 आणि 19व्या शतकातील मराठी गद्य खंड 2 या पुस्तकांचं संपादन डॉ भालव भोळे यांनी केलेलं आहे आणि त्यांचीच प्रस्तावना आहे. नंतर आधुनिक कालखंडातील मराठी साहित्य यासाठी 3 कलाकृती नेमलेल्या आहेत, त्यात वाट तुडविताना हे आत्मचरित्र उत्तम कांबळे यांचं, माणदेशी माणसं हे व्यक्तिचित्रण व्यंकटेश माडगुळकर, बहिणाबाईंच्या कविता बहिणाबाई चौधरींचं आणि मेड इन इंडिया ही लघु कादंबरी पुरुषोत्तम बोरकर यांची आहे आणि पुन्हा प्रकल्प अभ्यास आहेतच. तर एकूण हा अभ्यासक्रम आपल्याला खूप चांगला वाटतो आणि त्याचं स्वरूपही अतिशय चांगलं आहे, दर्जेदार आहे. तर याचं अध्ययन कशा पद्धतीने व्हावं याबद्दल आपण जरा गप्पा करूया.
पहिल्या प्रथम हा जो अभ्यासक्रम तयार केलेला आहे त्याबद्दल मी विद्यापीठाचं आणि संबंधित व्यक्ती आणि समिती सदस्य यांचं मनापासून अभिनंदन करतो. मी मराठी विभागात तयार झालेले अनेक अभ्यासक्रम पाहिलेले आहेत. पारंपरिक विद्यापीठामध्ये ज्या पद्धतीचे अभ्यासक्रम असतात त्याच्यापेक्षा हा अभ्यासक्रम अतिशय निराळा आहे. आणि निराळा म्हणताना मला काय म्हणायचं ते नेमकेपणानं सांगतो. निराळा अशा अर्थानं की साहित्यातल्या ज्या काही चांगल्या अक्षरकृती आहे त्यांचा अभ्यास तर इथं आहेच आहे, पण त्याचबरोबर आजच्या घटकेला साहित्याचा अभ्यास करताना त्याचं सांस्कृतिक फलित काय असतं एक, दुसरं साहित्याचा अभ्यास आपल्या व्यावहारिक गरजांशी कसा जोडावा ह्याच्यावरही भर आहे, आणि 3 साहित्याचा अभ्यास करताना त्या विद्यार्थ्याला स्वतःच्या पायावर उभारून विचार करता आला पाहिजे. अशा पद्धतीचा अभ्यासक्रम तयार करणं आवश्यक असतं. आणि माझ्या लक्षात असं आलं जेव्हा तुम्ही मला ह्याच्या स्वरूपाची कल्पना दिली की हा अभ्यासक्रम चांगला ह्या अर्थानं सुद्धा आहे की विद्यार्थ्यांनी जर प्रामाणिकपणानं त्याचा अभ्यास केला तर त्याला स्वतःला विचार करायला याच्यामध्ये फार वाव आहे. उदाहरणार्थ प्रकल्पामध्ये तुम्ही जे म्हणलेलं आहे मराठी नाटक आणि चित्रपट, माध्यम सौंदर्य, संक्षिप्त इतिहास मराठी रंगभूमीचा, नाट्य समीक्षा, मराठी चित्रपट संक्षिप्त इतिहास, त्याच्यामध्ये फाळके युगापासून ते सगळं, किंवा चित्रपट समीक्षा, ह्या प्रकल्पामध्ये विद्यार्थ्याला कुठल्याही आयत्या उपलब्ध गोष्टींचा उपयोग करण्याची फारशी संधी नाही. त्याला स्वतःलाच विचार करून त्याची अभ्यासाची साधनं त्याला तयार करून त्याला तो अभ्यास करावा. त्या दृष्टीनं हा संपूर्णच अभ्यासक्रम खूप चांगला आहे, पारंपरिक विद्यापीठापेक्षा निराळा आहे. आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं जे ध्येय धोरण आहे त्याच्याशी सुसंगत असं आहे.
अगदी बरोबर.
म्हणून मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि आपण ह्या चर्चा पुढे चालू ठेवू.
नाही, आता जे आपण प्रकल्प अभ्यासासंबंधी सर म्हणाला तुम्हाला ते आवडलं की मराठी चित्रपट आणि त्याचा इतिहास त्याच्याबद्दलची समीक्षा वगैरे वगैरे प्रकल्पासाठी, तर प्रथम वर्षासाठी जे प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये एक प्रशासनिक मराठीचा प्रकल्प करायचा विद्यार्थ्यांनी, तर त्याच्यामध्ये जेव्हा विद्यार्थी भेटतात, आता मला काही विद्यार्थी भेटले तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही प्रशासनिक मराठीचा प्रकल्प कसा करू शकता, तर एक प्राथमिक शिक्षक एका खेड्यामध्ये ते नोकरी करतात, तर त्यांना म्हटलं तुम्ही तलाठ्याकडे जा आणि तलाठ्याचं जे प्रशासन चालतं म्हणजे तुम्हाला एक स्वतंत्र पारिभाषिक संज्ञांची एक सूचिका तयार करता येईल, सातबारा असेल, नोंद असेल, ड पत्रक असेल वगैरे, आणि ती नोंद लावली जाते म्हणजे काय, नोंद रद्द केली जाते म्हणजे काय, किंवा ते जे पत्र लिहितात वरिष्ठांना म्हणजे तलाठी सर्कलला पत्र लिहितो, तलाठी तहसीलदाराला पत्र लिहितो, तर त्याचे नमुने असतात विशिष्ट, नाही का, त्या गावाचं ते मौजे असं लिहिणारच, तर नेमकं काय आहे? तर मी त्यांना असं सांगितल्यावर त्यांना खूप आनंद झाला की तुमच्या जवळच प्रशासन आहे म्हटलं. एक महिला विद्यार्थी, त्यानं मी सांगितलं की तुम्ही ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला भेटा आणि त्या प्रशासनाचे नमुने, प्रशासकीय लेखन किंवा जी भाषा वापरली जाते त्याचे नमुने गोळा करा, त्याचा प्रकल्प तयार करा.
आणि त्याच्यात एक भर अशी घालता येईल की आपल्याकडे मराठीचा प्रशासनिक पातळीवर, प्रशासकीय पातळीवर जो उपयोग होतो, तर काही कार्यालय काही विभाग असे आहेत की जिथे सातत्यानं हा उपयोग होतो आणि काही ठिकाणी अर्धा इंग्रजीत अर्धा मराठीत असंही करावं लागतं आणि त्या पद्धतीचं होतं. आता ज्या विद्यार्थ्यांना हा प्रकल्प निवडायचा अभ्यासासाठी, त्यांनी अशी कार्यालय किंवा असे विभाग पाहावेत की जिथं मराठीचा सातत्यानं उपयोग झालेला आहे. उदाहरण आपलं एसटी, आम्ही पहिल्यापासून पाहतो की एसटीमध्ये सातत्यानं मराठीचा उपयोग झालेला आहे, प्रशासकीय कारणासाठी झालेला आहे, नुसतं मराठी प्रशासकीय कारणासाठी झालेला आहे. तसंच जिल्हा सहकारी बँका यांचाही पत्रव्यवहार किंवा कार्यालयीन जो सगळा व्यवहार असतो तो मराठीतून होत झालेला आहे. महसूल खात्याचे काही भाग, महसूल खात्यामध्ये येणारे काही भाग, काही कार्यालय, तिथं सुद्धा असा प्रशासकीय पातळीवर मराठीचा उपयोग झालेला आहे. आता विद्यार्थ्यांना हा अभ्यास म्हणून पुढे कसा करता येईल हा एक भाग झाला. त्या त्या संबंधित खात्यामध्ये जायचा आणि कसा उपयोग मराठीचा प्रशासकीय व्यवहारासाठी केला जातो हा एक भाग. त्याला जर पुढे न्यायचा असेल तो अभ्यास, तर त्यांनी असं करायला पाहिजे हा प्रकल्प घेताना किंवा घेतल्यावर की ह्याच्यातल्या काही ठिकाणी काही अडचणी येतात का?
बरोबर.
म्हणजे विशेषतः न्याय खातं, विधी, कारण आपल्याकडे कसं आहे, कायद्याशी विशेषतः ग्रामीण भागातल्या लोकांचा अतिशय संबंध येतो. म्हणजे तालुक्याच्या गावी जायचं, तिथं कोर्टात जायचं, मग तो वकील काय सांगतो, आणि बऱ्याच वेळेला त्याच्या कल्पना नसते त्या पक्षकाराला किंवा संबंधित व्यक्तीला की काय भाषा आहे. मग विद्यार्थी असं करू शकतो की एखाद्या न्यायालयाचा निकाल असेल किंवा निवाडा असेल किंवा ती वकिलाने केलेली कागदपत्र असतील, आता ती कसं आहे, आपल्याकडे हायकोर्टामध्ये इंग्रजी, खालच्या कोर्टामध्ये मराठी असं चाललेलं आहे. आता ह्याच्यामुळे काही प्रशासकीय अडचणी संवादाच्या पातळीवर, संप्रेषणाच्या पातळीवर होतात का? होत असणार असं मला. तर ह्या नेमक्या कुठल्या प्रकारच्या अडचणी आहे?
नाही, आता सर तुम्ही फार चांगला शब्द वापरला, संप्रेषणाच्या पातळीवर. मुक्त विद्यापीठाचा प्रत्येक अभ्यासक्रम हा संप्रेषण लक्ष्य आहे. संप्रेषण लक्ष्य आहे. आणि मुक्त विद्यापीठ हे स्वतःला लोक विद्यापीठ मानतं, त्याच्यामुळे लोकांच्या मध्ये प्रत्येक पातळीवरती संवाद होणं, नाही का, ज्ञान व्यवहार सुद्धा जर संवादाच्या पातळीवर झाला तर अवघा समाज हा ज्ञानवान होईल. त्याच्यामुळे तुम्ही तो संप्रेषण हा शब्द तुमच्या बोलण्याच्या ओघात अतिशय योग्य वापरला. शेवटी या प्रकल्पांच्या मधून संप्रेषण कसं होतं, कारण तलाठी सातबारा करतो, देतो, जे काही लिहून देईल ते लोक घेतात आणि आपल्या घरी जातात, पण ते वाचणं म्हणजे तो संवादच आहे. त्याने जे काही लिहिलेलं असेल ते कळलं पाहिजे ना, त्याला कुळाला कळलं पाहिजे. तर या प्रकल्पांच्या मधून जर अशा प्रकारचं पण एक धोरण ठेवलं विद्यार्थ्यांनी, जे विद्यार्थी आता आपले अभ्यास करणार आहेत, आणि या अभ्यास पत्रिकेबद्दलच विद्यार्थ्यांना खरं अधिक मार्गदर्शन हवं असतं की प्रकल्प कसा करायचा, नाही तर मग तो कृत्रिम होतं. म्हणजे काहीतरी आपण 550 पानांचा ऐवज
बरोबर
कसा तरी
म्हणतात ते बरोबर
एकत्रित केलं तर
त्याच्यात दुसरी एक गोष्ट कशी आहे की ह्या संपूर्ण प्रकल्पाला एक अतिशय चांगल्या प्रकारची प्रस्तुतता आहे.
हो,
त्याला एक सामाजिक प्रस्तुतता,
होय, त्याचा उपयोगच आहे.
आणि त्याचा ती प्रस्तुतता प्रत्यक्षात रूपांतरित झाली पाहिजे. आता उदाहरणार्थ ह्याच्यामध्ये एक प्रशासनिक मराठी आणि अनुवाद प्रक्रिया
आहे.
तर नेमक्या कोणत्या पातळीवर हे अनुवादाचे अडचण येतात, कुठल्या खात्यामध्ये, विधी विभागामध्ये का, पोलीस खात्यामध्ये का, एसटीमध्ये का, बँकांमध्ये का, सहकारी क्षेत्रामध्ये का, ह्याचा तो अभ्यास करू शकतो. कोणत्या अडचणी येतात, सगळ्याच्या सगळ्या अडचणींचा विचार काही एका प्रकल्पात करता येत
नाही.
पण समजा एखादा हायकोर्टाचा एखादा निवाडा असेल आणि तो खालच्या कोर्टामध्ये जायचा आहे, तालुक्याच्या गावी एखादा कोर्ट असतो तिथे जायचं आहे, तर ते मराठीत हे करावं लागतं. किंवा बऱ्याच वेळेला तालुक्याच्या गावी जे कोर्ट असतात तिथं ज्या दाखल होतात निनाळे प्रकरणात, ती हायकोर्टात जाताना त्याचं इंग्रजीत रुपांतर करावं लागतं. हे तुम्हालाही माहिती असेल, कारण त्याशिवाय हायकोर्ट ते विचारात घेत नाहीत संबंधित न्यायमूर्ती. आता हे असं अनुवाद करताना कोणत्या अडचणी आहेत, कारण ह्या प्रशासकीय अडचणी आहेत. आणि न्यायाची जी भाषा असते त्याला तर अतिशय नेमकेपणा लागतो, एक शब्द इकडे तिकडे झाला तर सगळंच उलटपालट होऊ शकतं. म्हणून हा प्रकल्प विद्यार्थ्यांनी घेण्यासारखा, निनाळ्या पातळीवर घेण्यासारखा
आहे. आणि त्याच्यामध्ये कसं आहे सर, जी जीवनाची वेगवेगळी क्षेत्र आहेत त्या क्षेत्रांच्या मध्ये जी विशिष्ट भाषा वापरली जाते, म्हणजे पारिभाषिक संज्ञांच्या मध्ये एखाद्या भाषेचं पुन्हा आणखीन समृद्धी, म्हणजे ज्या भाषेमध्ये अधिकाधिक पारिभाषिक संज्ञा म्हणजे विविध क्षेत्र जीवनाची ती भाषा जेव्हा व्यापते त्यावेळी ती भाषा समृद्ध पण होत असते. जर असा प्रकल्प केला, आपण मगाशी म्हणालात की न्याय खातं जे आपलं आहे विधी खातं, तर याच्याबद्दल फार अनभिज्ञता आहे. ते म्हणजे त्या शब्दाचा अर्थ लावून घेण्यासाठी सुद्धा वकील लावावा लागतो. तर एखाद्या विद्यार्थ्यांनी, कदाचित हा विद्यार्थी कोर्टामध्ये काम करणारा कुणीतरी असू शकेल एखादा, त्यांनी जर हे चांगलं केलं मनापासून तर एक चांगला कोश त्यामुळे मिळेल. आणि या प्रकल्पांचा चांगला अभ्यास करून विद्यापीठ असा पण विचार करू शकेल की आपण याचं एक चांगला हे दस्तऐवजीकरण या निमित्ताने करावं.
आणि कसं आहे, हे इतक्या हा प्रकल्प इतक्या विविध क्षेत्रामध्ये लागू होतो आणि विशेषतः जी नवीन नवीन क्षेत्र येत आहेत आणि जिथं नोकरीची संधी आहे अनेकांना, उदाहरणार्थ पर्यटन. आता पर्यटनाचं जे काही आहे ते बऱ्याच वेळा इंग्रजीत असतं, पण एखादी पर्यटन संस्था निघते म्हणजे आपल्याकडे केसरी वगैरे आहेत, त्यांना जे आहे त्यांच्या ग्राहकांपर्यंत हे मराठीतून जावं लागतं कारण महाराष्ट्रात असतात. बरं, पर्यटन हे असं कसं आहे की भारतामध्ये पर्यटनाचे निनाळी अंग आहेत, म्हणजे उदाहरणार्थ धार्मिक कार्यासाठी फार पर्यटन होत असतं आपल्याकडे. आणि म्हणजे अगदी सहल म्हणून जरी गेलं तरी धार्मिक क्षेत्र तिथं जाणं हा एक आपल्या मानसिकतेचा भाग आहे. तर ह्याच्यासाठी समजा ज्या मूळ इंग्रजीत आहे, मग पर्यटन असेल किंवा ज्याला आपण आज हॉटेल मॅनेजमेंट म्हणतो, ते मूळ इंग्रजीत असेल पण ते तुम्हाला ग्राहकांच्या पर्यंत पोहोचायचं असेल तर ते मराठीमध्ये त्या भाषेत जायला पाहिजे, तर त्याच्यात कुठल्या अडचणी आहेत असं ह्याचं खूप विस्तारित अशा प्रकारचं हे क्षेत्र आहे.
नाही आता सर, तुम्ही जे ते भाषांतराबद्दल आता म्हणालात, तर पहिल्या वर्षासाठी जे प्रकल्प करायचे आहेत त्याच्यामध्ये एक भाषांतर विद्या असा पण एक प्रकल्प अभ्यासासाठी विषय केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये भाषांतर प्रक्रिया ही जेव्हा प्रत्यक्ष होईल त्यावेळेला शब्दकळा आणि शब्दानुवाद, पारिभाषिक शब्दांचं भाषांतर, छायानुवाद आणि भावानुवाद, प्रशासन व्यवहारातील भाषांतर प्रक्रिया, ज्या गोष्टींची आपण आत्ता कल्पना दिलीच, आंतरभाषिक भाषांतर असतं ते, तर याबाबत सुद्धा जर विद्यार्थ्यांनी खरोखरी सराव केला तर त्यांना एक चांगल्या प्रकारचं स्थान पण मिळू शकेल वेगवेगळ्या संस्थांच्या मध्ये. कारण असे भाषांतरकार सुद्धा मिळत नाहीत, म्हणजे हा एक स्वतंत्रच आपण प्रकल्प अभ्यासासाठी विषय घेतलेला आहे सर. त्याला काही सैद्धांतिक माहिती पण त्यानिमित्तानं व्हावी. भाषांतराचे जे दृष्टिकोन असतात वेगवेगळे, म्हणजे भाषा वैज्ञानिक असेल, सांस्कृतिक असेल, ललित साहित्याच्या अंगाने भाषांतराचा विचार करणं असेल, असं पण आपण एक हे केलेलं आहे. पण जर प्रकल्पच त्याला करायचा असेल एखादा खास भाषांतर विद्येसंबंधीचा, तर त्यांनी एखादं क्षेत्र घ्यायचं, वैद्यकीय घेतलं उदाहरणार्थ, तरी त्याला एक चांगला प्रकल्प.
आणि म्हणजे या ठिकाणी हा प्रकल्प अभ्यास आणि हा भाषांतर विद्या हा अभ्यासक्रम हे दोन्ही जोडता येतात आणि फार चांगल्या प्रकारचा तो अभ्यास होऊ शकतो.
नाही, हा प्रकल्प अभ्यासासाठीच आहे.
प्रकल्प अभ्यास
पहिल्या वर्षासाठी जो केलाय ना,
ते फार चांगले
हो, हो, हो।
आता ह्याच्यात मध्ये त्याला काय करावं लागेल, सरावच करावं लागेल,
सराव
भाषांतर करणे
हो, 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 हो।
आणि म्हणजे आता समजा एखाद्या इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये खेळाची बातमी आहे, कुठली असो, हॉकी असो किंवा क्रिकेट असो किंवा अजून कुठलं बुद्धिबळ असो, त्याचं मराठी भाषांतर करताना मग कुठली तांत्रिक शब्द असतात, कुठल्या पारिभाषिक संज्ञा असतात, त्या भाषेचं स्वरूप काय असतं, ह्याचा त्याला सराव करावा लागेल आणि मग हा प्रकल्प अभ्यास चांगला होईल।
म्हणजे एक डिक्शनची त्याने चांगली सूची केली, त्या डिक्शनचं त्याने भाषांतर केलं, प्रत्यक्ष वापराच्या ज्या गोष्टी आहेत त्या पाहिल्या, त्यांचं भाषांतर केलं। सर त्याला जोडून प्रकल्प अभ्यासामध्ये मुद्दाम समाज भाषा विज्ञान आणि मराठीचा भाषा व्यवहार हा पण एक अभ्यासपत्रिकेचा भाग निश्चित केलेला आहे। म्हणजे हे भाषांतर विद्या स्वतंत्र आहे, समाज भाषा विज्ञान आणि मराठीचा भाषा व्यवहार, कारण समाज भाषा विज्ञान हा तर प्रत्यक्ष उपयोजना
का धोंडगे सर। आता समाज भाषा विज्ञान हा एक शैक्षणिक विद्याशाखा म्हणून तर महत्वाचा आहे,
अगदी,
पण त्याच्या भाषेला म्हणजे त्याच्या अभ्यासाला एक इतकं अभूतपूर्व असं सांस्कृतिक महत्व आहे आणि हे विद्यार्थ्याला इतका म्हणजे हा काय करायचा, त्यांनी हा जो अभ्यासक्रम आहे ना, स्वतःचा जो सामाजिक जीवनाचा अनुभव आहे, जो आजूबाजूला जे सामाजिक जीवन आहे त्याचा अनुभव किंवा त्याची निरीक्षण ह्याच्याशी त्यांनी जोडायचं। म्हणजे आता मी एक उदाहरण देतो आपल्या विद्यार्थी मित्रांना उपयुक्त होईल एखाद्या वेळेस, की समाज भाषा विज्ञानामध्ये असं जर त्यांनी हे केलं, अभ्यास केला किंवा निरीक्षण आपली ती नोंदून ठेवली ते अभ्यासासाठी वापरली, की आपल्याकडे स्त्री पतीला कुठल्या पद्धतीने संबोधिते, तर आता खेडेगावामध्ये जी स्त्री असेल ती आपल्या पतीला म्हणेल आमचं मालक, थोडं वरच्यावरची वरच्या तालेवार घरातली असेल वरच्या स्तरावरची तर ती म्हणेल आमचं धनी, शहरी स्त्री असेल म्हणजे तिचा नवरा आय एस ऑफिसर किंवा असं असेल तर ती म्हणेल आमचे साहेब। आता खेडेगावातली सामाजिक स्तरावर त्या श्रेणीमध्ये खाली असणारी म्हणते आमची धनी, एखादा मातब्बर शेतकरी असेल त्याची पत्नी म्हणते आमचं मालक, आणि एखाद्या सुशिक्षित ऑफिसरची पत्नी म्हणते आमचे साहेब। हे हा जो भाषेचा खेळ आहे संबोधनाच्या ह्याला एक सांस्कृतिक अंग आहे, स्त्री पुरुष संबंधाच्या सांस्कृतिकतेचं अंग आहे, त्याला आपले कुटुंब पद्धत आणि विवाह संस्था ह्याचं अंग आहे। तर हा अत्यंत आधुनिक दृष्टिकोनातून हा अभ्यास होऊ शकतो आणि त्याच्यासाठी काही फार त्याला लांब जायला पाहिजे असं नाही। भाषा हा जो अभ्यासक्रम आहे समाज भाषा विज्ञान ह्याचा एक फायदा म्हणजे तुम्ही आजूबाजूला जे आयुष्य पाहता, जे जीवन पाहता, जी तुमची निरीक्षण आहे त्याला ते जोडत जायचं आणि मग आपोआपच त्याच्यातला प्रकल्पही चांगला होऊ शकतो किंवा त्याचा अभ्यासही चांगला होऊ शकतो।
आणि याच्यामध्ये काय केलंय सर, जी लघु क्षेत्र असतात ना म्हणजे वेगवेगळी क्षेत्र, आता त्याची त्यांनी अतिशय त्या डिक्शनची जरी सूची केली ना शब्दांची, उदाहरणार्थ वैद्यकीय क्षेत्र, तरी देखील लोकांना आपल्या भाषेत सुद्धा याला शब्द आहे याचा एक आनंद होतो। दुसरं एक आपण जे मगाशी म्हणालात, तर आम्ही एका विद्यार्थ्याला असं सांगितलं की तुमच्या भागामध्ये जी लोकगीत आहेत त्यातलं एक लोकगीत निवडा, त्या लोकगीताचा तुम्ही समाज भाषा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करा। म्हणजे कसा करणार, तर तुम्ही एका बाजूला भाषा वैज्ञानिक पद्धतीने केवळ ते काही सौंदर्य असेल ते सांगा आणि सांस्कृतिक सौंदर्य जे असेल, जो अर्थ असतो, जे नातेसंबंध जरी असला तरी आपण उगाच धीर आणि भावजई म्हणत नाही, तर त्याला एक सांस्कृतिक अर्थवत्ता आहे।
बरोबर।
आणि एक आम्ही उदाहरण पण दिलं होतं की बैनाबाईंच्याच कवितेतलं, की माय म्हणता म्हणता ओठ ओठा लागी भिडे, आत्या म्हणता म्हणता केवढा अंतर पडे। आता याच्यामध्ये उच्चारण मचं उच्चारण द्विवोष्ट होतं म्हणून ओठ ओठा लागी भिडे, आत्या म्हणता म्हणता तर आ म्हणताना ओठ विलग होतात, तर ती जी ओठांचं विलग होणं आहे ते उच्चारणशास्त्र आणि परत आत्या ही वडिलांची बहीण म्हणजे अंतर पडणारच आईपेक्षा. तात म्हणता म्हणता जीभ दाता मध्ये आडे, काका म्हणता म्हणता कशी मांगे मांगे दडे. आता ते उच्चारणच आहे याच्यामध्ये. जीभ दाता मध्ये आडे म्हणजे जिभेचं टोक ताताच्या मुळानं लागतं आणि क चं उच्चारण करताना ती आकुंचित पाहून ती मागच्या मृदू टाळूला लागते. त्याच वेळेला वडिलांच्या मध्ये जीव गुंतणं आणि वडिलांचा भाऊ काका यातला याची भीती वाटणं हे पण बहिणाबाईंनी साधलेलं. म्हणजे भाषा वैज्ञानिक विश्लेषणही होईल आणि सांस्कृतिक त्याची अभ्यास होईल. म्हणजे तो समाज भाषा साहित्याचा अनेक गोष्टी. तर असं पण आम्ही सांगितलं की तुम्ही समाज भाषा वैज्ञानिक अभ्यास करताना जर असा केला. आमच्याकडे विवाहविषयक गीतं पण भरपूर आहेत, सगळीच कडे असतात म्हणजे महाराष्ट्रामध्ये. तर त्याचाही असा जर अभ्यास केला मला वाटतं भाषिक साहित्यिक आणि सांस्कृतिक एकत्रित केला तर तो समाज भाषा वैज्ञानिक होऊ शकतो.
आणि ह्या अभ्यासक्रमाचं एक वैशिष्ट्य मी पाहिलं की इतरही जे याचे जे हे आहेत भाग विभाग आहेत त्याच्यात उदाहरणार्थ मुंबई संस्कृती आणि साहित्य हा फार चांगला
होतो. स्वतंत्रच पेपर केला, केवळ मुंबईचाच अभ्यास होईल आणि निवडक कलाकृती लिहिल्या गेल्या सर. त्याच्यामध्ये बघा पुस्तकं जी लावलेली आहेत ना, तर मुंबईचं वर्णन गोविंद नारायण माडगावकरांनी जे 19व्या शतकात लिहिलं ते, नंतर चक्र कादंबरी आली जयवंत दळवींची, त्याच्यानंतर नाटक आलं संजय पवारांचं अधांतर, आणि मुंबईवरती ज्या कविता लिहिल्या गेल्या त्या सगळ्या कवींच्या कविता एकत्रित करून एक हो सगळ्या हो तर त्या एकत्रित करून त्याचं संपादन केलं नीरजाने केलंय हे, आणि अगदी आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी मुंबईवरती लिहिलंय ते. त्यामुळे हे महानगरी जीवन खऱ्या अर्थाने परिचित होईल. पण आपण हे प्रकल्पांवर का फोकस आपण करतो आहोत सर,
विद्यार्थ्यांना स्वतः
हा त्यांना करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट आपल्याला जो वेळ आहे त्या वेळामध्ये एकाच एक पेपरचा जरा अधिक विचार करावा म्हणून आपण दुसरा जो विषय दिलाय भाषा आणि संस्कृती प्रमाण भाषा आणि बोली भाषा आता याच्यामध्ये फार चांगला प्रकल्प करता येईल. प्रमाण भाषा आणि बोली भाषा याच्यामध्ये खूप गैरसमज पण असतात की बोली अशुद्ध प्रमाण भाषा शुद्ध. पण आता थोडासा शिक्षणामुळे एक जागृती निर्माण झाली आणि आता बोलींचा सुद्धा चांगल्या पद्धतीने आता अभ्यास करायला लागलेला आहे. अनेक बोलींचं भाषा विज्ञान सिद्ध करायचं, जे बोलींच्या मधलं साहित्य आहे त्याचं सौंदर्य उलगडून दाखवायचं, मग अशी आपण चर्चा केली तशी. तर याही प्रकल्पाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना खूप काही करता येईल.
आता ह्याच्यात कसं आहे की विद्यार्थी काय करू शकतो की त्याला जवळपास असणारं जे भूसांस्कृतिक क्षेत्र आहे, भौगोलिक क्षेत्र आहे, तिथं कुठल्या बोली भाषा वापरल्या जातात. म्हणजे जो आता नाशिकच्या भागात असेल तर इथे समजा डांगचा परिसर आहे, किंवा तो अजून इतरत्र कुठं हे करत असेल तर जवळचा जो आदिवासी परिसर किंवा आणि बोली म्हणजे काय आदिवासींचीच असं
नाही,
काय भौगोलिक क्षेत्रानुसार बदल. मग तो मराठवाडाचा असेल तर मराठवाडी बोली, विदर्भाचा असेल तर वैदर्भी बोली. तर ह्या सगळ्या बोलींची त्याला जी परिचित आहे बोली ती त्यांनी निवडायची आणि त्याची वैशिष्ट्य काय आहेत आणि मग ते उच्चारापासून ते निनळ्या शब्दांच्या पर्यंत आणि वाक्यबंधांच्या पर्यंत. म्हणजे उदाहरणार्थ विदर्भामध्ये मला माहितीये की वालाची जी भाजी असते वालाला तिकडे पोपट असं म्हणतात. मग पोपट भिजत टाकले का असं सासू सुनेला म्हणते. आता बाहेरच्या बैठकीत कोणी माणूस असेल तर तो म्हणजे बहुतेक दचकून निघून जाईल की काय नर्मज पण हे आहे तिकडे.
म्हणजे हे किती कळतं ना आपण.
तर आता कसं आहे, आता मला हे योगायोगाने माहिती आहे कारण विदर्भाशी माझे संबंध आहेत. पण ज्यांना माहिती नसतं तर असा आता एक विद्यार्थ्याने कोण काही फार आहे पण त्यांनी एक म्हणजे भाजीपाल्यांची नावं निनळ्या भाजीपाल्यांची किंवा जे पदार्थ स्वयंपाकघरात बनवले जातात तोच पदार्थ त्याला मराठवाड्यात एक नाव असतं, विदर्भामध्ये दुसरं असतं, खान्देशामध्ये तिसरं असतं, पुन्हा मुंबई पुण्यात निराळं असतं. तर असा त्यांनी एक यादी केली आणि त्याला संदर्भ दिले आणि त्याला एक पक्केपणा दिला की या भागामध्ये असं. तर तो प्रकल्प इतका महत्वाचा होतो आणि तो प्रकाशित करण्याजोगा होतो. शेवटी आपण ज्याला मोठं संशोधनाचा प्रकल्प म्हणतो ना, कुठलाही मोठ्या संशोधन प्रकल्पाच्या पोटी छोटे छोटे संशोधन प्रकल्प असतात.
आणि ते एक 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 समजा असं एक दहा विद्यार्थ्यांनी असं केलं की ते एकत्र केले की तुम्हाला हळूहळू लक्षात येते ना या अजून याच्या कक्षा खूप विस्तारित होऊ शकतात. असं हे खूप करण्यासारखं आहे. आणि मग नुसती मी भाजीपाल्याची पदार्थांची कुठलीही करता येतील ही. आता ह्यातला जो सांकेतिक व गुप्त भाषा हा सुद्धा आता ह्या जमाती जवळपास नष्ट झालेल्या आहेत. पण लहानपणी मी पाहिलेल्या ज्याला करपल्लवी म्हणायचे मी पाहिलेले की हा एक माणूस एकीकडे तो दुसरा दुसरीकडे टोकाला आणि त्यांचं बरोबर संप्रेषण व्हायचं नुसतं ते बोटांची विशिष्ट प्रकारची हालचाल करून. आता आधुनिकीकरणाच्या ओघामध्ये हे नाही होत चाललेले. पण समजा चुकून म्हणा अपघातर म्हणा योगायगानं अशी करपल्लवीची कला हस्तगत असणारी ती जमात जर भेटली त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं त्यांच्याशी चर्चा केली हे अवघड आहे कारण हे आता जवळपास नष्ट होतं माझ्या
देवीचे जे
पण अजूनही काय असतील अशी माझी खात्री.
देवीचे भक्त जे येतात ना कवड्यांची माळ घातलेला तो आपल्याला विचारतो आणि तो खानाखुना करतो आणि तो लांबवर असलेला संबळ वाजवत वाजवत ते बरोबर ओळखतो.
बरोबर आहे. किंवा एक ठराविक प्रकारची भाषा काही जर आता बहुरूपी जो असतो ना आजही बऱ्याच ठिकाणी खेडेगाव आहोत बहुरूपी एक ठराविक प्रकारची भाषा वाचतो. कारण त्याला कसं त्या घराच्या पुढे आल्यानंतर त्याला पटवून द्यायचं असतं की मी खरोखरच म्हणजे इन्स्पेक्टरचा वेश घेतला असेल तर मी पोलीस आहे अमुक असं ते. तर हे कसं नुसत्या वेशभूषेतून ते हे करत नाही तो अभिनयही करतो आणि अभिनयाबरोबर त्याची एक भाषा सुद्धा असते. तर ही भाषा कुठली असती समजा एक प्रत्यक्ष निरीक्षण असं केलं एक दोन तीन भाऊ आहेत त्यांच्याशी चर्चा केली आणि ते लिहून काढलं अभ्यासाचा प्रकल्पाचा अभ्यास ते फार उपयुक्त ठरेल आणि प्रकाशित करावा असं नुसतं गुण मिळवण्यासाठी केलेला अभ्यास असणार
नाही. सर आता ग्रामीण साहित्य दलित साहित्य हे दोन प्रवाह आले आणि बोलीभाषांचा वापर त्या साहित्यातून या त्या लेखकांनी केला भरपूर. एखादा जर विद्यार्थी असला त्याची तयारी असली कारण आपण विद्यार्थ्यांशी जा संवाद करतो आहोत तर त्यांनी ते लेखन घेतलं समजा अशी 10 पुस्तकं निवडली वेगवेगळ्या भागातल्या लेखकांनी लिहिलेली आणि त्यांनी कोणती भाषा वापरली म्हणजे एकाच वेळेला ते पुस्तकांचाही अभ्यास आणि त्याचबरोबर त्यांनी असा अभ्यास केल्यामुळे इतरांना ती वाचण्याची दिशा
आणि ते समीक्षेलाही उपयुक्त
म्हणजे
आता तुम्ही जे म्हणताय त्याचं एक थोडस मी ठोस स्वरूपात उदाहरण देतो. समजा एखाद्या विद्यार्थ्यांनी राजन घोषची भंडारभोग घेतली जे आमच्या कोल्हापुरात कडिंग्लज वगैरे त्या भागातली बोली आहे आणि उद्धव शेळक्यांची एखादी कादंबरी घेतली जी वैदर्भी बोलीचा वापर करणार आहे एकच
घ्यायचं
आणि त्यांची यादी बनवून त्या परिसरात जाऊन लेखकाशी भेटून जिथं शक्य आहे तिथं त्याची यादी केली त्याचा अर्थ दिला तर हे समीक्षेला किती उपयुक्त आहे.
फार उपयुक्त. काही विधी पण आहेत सर म्हणजे उदाहरणार्थ आता लक्ष्मण मानेंच्या उपरामध्ये काही विधी आहेत उर्भांड उदाहरणार्थ ते त्यांनी तो विवाह केला जातीत नसलेल्या मुलीशी तर तिला स्वीकारण्यासाठी ती जात पंचायत बसते आणि एक विशिष्ट प्रकारचा विधी होतो आणि मग नंतर स्वीकारलं जातं. तर अशा त्या विधींचा सुद्धा जर त्यांनी व्यवस्थित असा नुसती विधी काढायची त्या सगळ्या पुस्तकांच्या मध्ये येणारे म्हणजे विधी विधानात्मक म्हणजे भाषिक होईल आणि विधी घेतले तरी किती विधी होतात किती प्रथा आहेत किती परंपरा आहेत याचा एक सांस्कृतिक अभ्यास पण होऊ शकतो. ते विद्यार्थ्यांनी करावं कसं होतं आपल्या या विद्यार्थ्यांना काय वाटतं किंवा आपण मुक्त शिक्षण प्रणालीतले आहोत आपल्याला कसं जमेल उलट तेच करू शकतील चांगल्या पद्धतीने आणि इतका जर उत्तम अभ्यासक्रम असेल आणि तो जर या पद्धतीने अभ्यासला तर खूप मोठी दिशा पण समाजाला यामुळे मिळू शकेल.
आणि ह्या हा जो अभ्यासक्रमाचा हा जो भाग आहे प्रकल्प याच्यात कितीतरी करता येणार. आता भारताचे भाषा धोरण आणि भाषा नियोजन भारताचा भाषिक नकाशा आता गंमत अशी की 19व्या शतकातली महाराष्ट्राची संकल्पना आणि आज 2013 साली आपलं महाराष्ट्राची संकल्पना ह्या दोन गोष्टी अशी अतिशय निराळ आहेत. म्हणजे फुल्यांच्या काळचा महाराष्ट्राची संकल्पना आणि आजची आपली तर हे ह्या अभ्यासामध्ये घेता येईल.
बरोबर.
कारण जेव्हा आपण भाषिक नकाशा म्हणतो तेव्हा तो भाषिक नकाशा सांस्कृतिक नकाशा सुद्धा असतो. नुसताच भाषिक नकाशा कधी अस्तित्वात नसतो. म्हणजे त्यावेळचा वराड, त्यावेळचा मराठवाडा, मग आता जे आहेत, म्हणजे आज हे भाषा धोरण बदललं, भाषा नियोजन, भाषावर प्रांत रचना झाली, मग ते पूर्वीच्या ह्याचे काही संस्कार आहेत का? जसं नागपूर हे मध्य प्रांतामध्ये होतं, इंग्रजांनी ते वराड बेराड वगैरे केलं होतं, मराठवाडा हा निजामाच्या मग ह्याच्यामुळे काय फरक पडलेला आहे भाषेच्या वापरामध्ये? म्हणजे आता मराठवाड्यामध्ये आज सुद्धा अगदी अशिक्षित खेड्यातली बाई शिवाय बोलते ना, त्यात उर्दू शब्दांचा विपुल वापर करते.
नाही हे होतच सर, कारण आता तुम्ही बघा इथे खानदेशात आयराणी आहे. पूर्वी जळगाव धुळे हे दोनच जिल्हे होते, आणि जळगावला पूर्व खानदेश आणि धुळ्याला पश्चिम खानदेश. धुळे जिल्ह्याचंच विभाजन करून नंदुरबार जिल्हा अस्तित्वात आला. नंदुरबार जिल्ह्याच्या बऱ्याचशा गावांच्या मध्ये आयरणीच बोलली जाते, पण तिच्यावरती मोठा प्रभाव गुजरातीचा आहे, कारण ते जवळ आहे गुजरात. तेच आमचं बागलानचं परिसर जो आहे तिथेही आयरणी बोलली जाते, पण ती तिन्ही जिल्ह्यांच्या पेक्षा वेगळी बोली आहे. याचं कारण असं आहे की हा भाग नाशिक जिल्ह्यामध्ये येतो, आणि नाशिक जिल्ह्यातली उर्वरित जी गावं आहेत तिथे मराठी बोलली जाते, म्हणजे दखणी बोलली जाते, ती मराठीची बोली आहे. त्याच्यामुळे तिचा प्रभाव असल्यामुळे बागलांची आयराणी ही जरा जास्ती एक प्रमाण भाषेशी जवळची अशी वाटते. म्हणजे तुम्ही जो म्हणालात नकाशा, तर हा चांगला जर भाषिक नकाशा तयार झाला तर आपोआप हे ज्ञान होतं,
आणि तो भाषिक नकाशा तुम्हाला सांस्कृतिक नकाशाकडे
घेऊनच जातो.
आणि सांस्कृतिक नकाशा म्हणजे तिथले सांस्कृतिक वर्तणुकीचे वर्तनाचे आकृतीबंध, तिथले सामाजिक व्यवहार, तिथले विधी, तिथलं लोकजीवन, लोकपरंपरा, ह्या सगळ्या गोष्टीशी तो अभ्यास जोडता येतो. म्हणून हा फार चांगला भाग आहे या प्रकल्पाच्या.
प्रकल्पांसाठी म्हणून हे खूप चांगले विषय आहेत विद्यार्थ्यांनी.
खरं चांगले विषय आहे
सगळे प्रकल्प जर केले ना, तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा आपण वारंवार जे सांगतात तो सांस्कृतिक अभ्यास
होईल. बरोबर.
तिकडे पण सर काही प्रकल्पांचे विषय आपण घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये नाटक आणि चित्रपट माध्यम सौंदर्य.
मला तर हा अतिशय चांगला भाग वाटतोय अभ्यासक्रमाचा, नाटक आणि चित्रपट, नाट्य समीक्षा, मराठी चित्रपट, संक्षिप्त इतिहास. तर याच्यामध्ये कसं होतं की काही नाटकं घ्यायची, आणि मी म्हणालो तसं मला हा भाग फार महत्वाचा वाटला ह्या अभ्यासक्रमाचा, कारण इथं विद्यार्थी स्वतःच्या पायावर विचार करू शकतो, आणि आधी विचार करून मग तो ग्रंथालयात पुस्तकं, संदर्भ पुस्तकं यांच्याकडे जाऊ शकतो. बहुतेक होतं कसं की आधी पुस्तकं वाचायची आणि मग अभ्यासक्रमाचा विचार करायला. सुदैवाने तुमच्या विद्यापीठाने इतकं चांगलं केलं की तो विद्यार्थी आधी विचार करू शकतो स्वतःच्या पायावर आणि मग ग्रंथालयामध्ये तो जाऊन अभ्यास करू शकतो. आता या ठिकाणी नाटक आणि चित्रपट, समजा त्या विद्यार्थ्याने असं केलं, मराठी नाटक शारदा गोविंद बल्लाळ देवर आणि प्रशांत दळवीचं चार चौघे, पूर्ण नाट्य परंपराचा काही त्याला अभ्यास केला. ह्या दोन नाटकाचा मधला जो काळ आहे, म्हणजे शारदा मधला जो काळ आहे, त्या ठिकाणचे स्त्री पुरुष संबंध, त्यावेळची नीतिमत्तेची कल्पना, आणि आज आधुनिकीकरणामध्ये शहरीकरणामध्ये येणारी चार चौघी सारख्या नाटकात येणारी स्त्री पुरुष संबंधांची प्रतिमा, ह्याचा त्यांनी अभ्यास केला. आणि जर वाटलं तर प्रशांत दळवी आहेत, त्यांची मुलाखत घ्यायची. प्रकल्पामध्ये हे एक फार चांगला असतो, जर लेखक असेल ना जो जाऊन त्याची मुलाखत घ्यायची की मी असं असं या विषयावर काम करतोय मला तुमच्या, आणि ते आनंदाने आणि ती जोडली तर अतिशय चांगलं होईल आणि हे खूप करता येईल त्याला.
आणि पुन्हा दोन्ही माध्यमं ही वेगवेगळी पण आहेत, तशी त्या माध्यमांचे पण ताकदींचा त्यांच्या काही त्यांच्यामध्ये उणीवा असतील. नाटक आणि चित्रपट याच्यामध्ये काही सामर्थ्य असतील, काही उणीवा असतील, तर त्यांचाही एक त्याला अभ्यास करता येईल. या निमित्ताने तो नाटकं पाहिल. बरेचदा आपल्याकडे काय होतं पारंपरिक विद्यापीठांच्या मध्ये की नाटकांचा पुस्तकी अभ्यास होतो,
ते रंगभूमीशी जोडलं जातं,
प्रयोगाचा काही संबंध नाही. प्रयोग कधीही
त्यांना पण
तर इथे तो वाव दिलेला आहे खास.
आणि ह्याच्यामध्ये इतके परिमाण आहेत दोंडगे सर की आता तो विद्यार्थी समजा ग्रामीण भागातला आहे तिकडे काहीतरी टुरिंग टॉकीज नावाचं असायचं ते जर आज असेल ना तर चित्रपट हे गावोगाव नेण्याचं एकेकाळी अत्यंत महत्वाचं माध्यम हे टुरिंग टॉकीज होतं. आता हे मल्टीप्लेक्स वगैरे हा जो सगळा काळ बदललेला आहे त्याच्या अगोदर आणि आजही मला माहिती काही ठिकाणी आहेत मग ह्या विद्यार्थ्यांनी एखाद्या टुरिंग टॉकीज तिथे जायचं त्या मालकाशी बोलायचं कुठल्या पद्धतीने तिथे रसिक प्रेक्षक येतात त्याचं अर्थशास्त्र काय आहे तिकीटं कशी असतात तो ते त्या चित्रपटाची ती रीड ज्याला म्हणतात ती कशी मिळवतो ह्याचं एक 50 पानं लिहिलं ना तर ते फार महत्वाचं होईल. आणि कसं असतं कुठलाही प्रकल्प हे जे आयुष्य जो समाज जो अनुभव आपल्या जवळचा आहे तिथून सुरू करायचा आणि मग थोडस पाहिजे तर पुढे जायचं आणि ह्या सगळ्या शक्यता तुमच्या अभ्यासक्रमामध्ये आहेत ही गोष्ट फारच पुन्हा एकदा सांगतो दोनगे सर हे अभिनंदनीय.
हो हो नाही म्हणूनच आपण एक प्रकल्प अभ्यास एवढ्यापुरताच आपण एक अतिशय चांगला विचार या निमित्ताने करू शकतो नाही पण हा निश्चितच विद्यार्थ्यांचा खूप चांगला उपयोग होईल कारण विद्यार्थ्यांचा नेहमीच प्रश्न असतो की प्रकल्पासाठी विषय कुठले घ्यावेत प्रकल्प कसा करावा तर ही चर्चा उपयुक्त ठरावी अशी एक आशा व्यक्त करतो आणि या चर्चेचा समारोप झाला.
मी तुमचे आभार मानतो आणि संबंधित लोकांनी मला इथं बोलावलं याबद्दल विद्यापीठाचे
आपणही अतिशय उत्तम माहिती दिली याबद्दल आपलेही मनपूर्वक आभार. धन्यवाद.